नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावर मी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायत वेचणुकेच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावं आज जाहीर करतलो अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। जिल्हा पंचायतीची वेचणूक लढवपी उत्तर आणि दक्षिण गोयाच्या 19 उमेदवारांची नावं भाजपान आयतारा जाहीर केली। जिल्हा पंचायत वेचणुकेक उभे रावतना कशा पद्धतीन नेमाचे पालन करचे, वेचणूक लढयतना कशा तरेची रणनीती आखपाक जाय हाचे विशीं उमेदवारांक काल पणजे भाजपा मुख्यालयात मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्ले। ह्या वेळार मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत उलयताले। ह्या वेळार भाजपाचे गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पक्षाचे हेर ज्येष्ठ फुडारी हाजीर आशिल्ले। हे फावट भाजपान जिल्हो पंचायत वेचणुकेंत नव्या मुखामळांक संद दिल्यात जाल्यार कांय मतदारसंघात अपक्ष उमेदवारांक तेंको दितले। ह्या वेचणुकेंत मोगो पक्षाक 3 जागे दिवपाचो निर्णय घेतला अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। सर्तीत वांटो घेतल्यार स्वताची कुशळटाय कळटा, ताका लागून तरणाट्यां खातीर सर्ती म्हत्वाच्यो आसात। सर्तीच्या माध्यमांतल्यान कलागुणांक वाव मेळटा आनी तरणाट्यांक राष्ट्रीय पावण्यावेल्या सर्तीत वांटो घेवपाची संद मेळटा। भारत विकसनीकरणात तरणाटे म्हत्वाची भूमिका वठयतले अशें खेळां आनी युवा वेव्हार मंत्री रमेश तवडकार हांणी म्हळां। काल 22व्या राज्य युवा महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार ते उलयताले। हो सुवाळो पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकार सभाघरात आयोजित केला। युवा पिळगेन निश्ठेन काम केले जाल्यार देशाच्या उदरगतीत हातभार लागतलो अशें मंत्री तवडकार हांणी म्हळां। ह्या वेळार खेळा खात्याचे सचीव संतोष सुखदेव, खेळा आणि युवा संचालनालयाचे संचालक दोतर अजय गावडे, उपसंचालक विजय पवार, शिक्षक आणि विद्यार्थी व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले। युवा महोत्सव हो तरणाट्यां खातीर माची जावन आसा अशें मत संचालक डॉ अजय गावडे हांणी उक्तायले। विकसित भारत ह्या संकल्पनेचेर आधारीत ह्या युवा महोत्सवात वेगवेगळ्या सर्तींचे आयोजन केला। श्रीदेव विश्वेश्वर द्विशतकपूर्ती महोत्सव समिती आणि संगमपूर शिवसाम्राज्य समिती ह्यांच्या जोडपालवान सांगे वाठारात छत्रपती शिवाजी महाराजांचो 30 फूट काशाचो पुतळ उभारपाक निधी एकठांय करपाच्या फाटभुंयेर सांगे मतदारसंघात गोष्ट संयुक्त मानापमान ह्या संगीत नाटकाचे आयोजन केला अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली। हो पुतळो उभारपाक सुमार 1 कोटी रुपया खर्च येतलो असो अदमास आसा अशें तांणी म्हणला। 19 डिसेंबर सांजेच्या 7 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आनी 21 डिसेंबराक रविंद्र भवन मडगांवां हो नाट्यप्रयोग जातलो। ह्या नाटकाचो प्रयोग गोंयांत पयलेच फावटी जातलो। शिवमोगींनी तशेंच संस्कृती मोग्यांनी ह्या नाटकाच्या माध्यमांतल्यान छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो उभारपाक हातभार लावचो अशें आवाहन ह्या वेळार देव विश्वेश्वर सेवा समितीचे वांगडी गोविंद भगत हांणी केला। कला आणि संस्कृती संचालनालयान नाताला निमतान वैयक्तीक संस्था पंगड आणि घरगुती अशा गटात राज्य पावण्याचेर गोटो सजावट सर्तीचे आयोजन केला। गोंयात गोटो सजावटीची परंपरा तिगोवन दवरपा खातीर दर वर्सा खात्या वतीन अशी सर्त आयोजित करतात। सर्तीचे अर्ज 4 डिसेंबर सावन कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो पणजे, रविंद्र भवन मडगाव, रविंद्र भवन कुडचडे, रविंद्र भवन बायणा वास्को, रविंद्र भवन साखळी, रविंद्र भवन काणकोण आणि राजीव गांधी कला मंदिर फोंडे हांगा उपलब्ध आसतले। तशेंच खात्याच्या संकेतथळार उपलब्ध आसतले। पुराय भरिल्ले अर्ज 18 डिसेंबर मेरेन कार्यालयीन वेळेत सुपूर्द करपाक जाय। उशिरा आयिल्ल्या अर्जांचो विचार जावचो ना। गोंयात नॅशनल टॅलंट हंट ह्या सर्तीचे काँग्रेस पक्षान आयोजन केला। गोंयच्या काळजाचो आवाज ह्या संकल्पनेचेर आधारित ही सर्त गोंयात जातली अशी माहिती काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय सोशल मिडिया प्रमुख आणि प्रवक्ता सुप्रिया श्रीनेट हिणें सांगला। ऑनलायन पद्दतीन ह्या सर्तीत वांटो घेवपाक अर्ज सादर करचे पडटले। ह्या सर्ती खातीर अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 9 डिसेंबर आसा। ह्या सर्तीचे देशातल्या वेगवेगळ्या राज्यात आयोजन केला। बेरोजगारी, गुन्यांव तशेंच हेर वेगवेगळ्या विशयांचेर भाष्य करप असो ह्या सर्तीचो उद्देश आसा. चिलींतल्या सांतियागो शहरांत जाल्ल्या बायलांच्या एफ आय एच हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप सर्तींत भारतान काल नांबिबियाचेर 13-8 अशें जैत जोडले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजे 7:20 नमस्कार.